शांती। काल सकाळी मी क्लास करण्याकरता बाहेर पडले तर एका बिल्डिंगवर मनशक्ती केंद्र असं नाव दिलेलं आढळून आलं आणि माझा विचार चालू झाला। धनशक्तीच्या प्राप्तीकरता श्री लक्ष्मीची उपासना केली जाते, विद्येच्या प्राप्तीकरता सरस्वतीची उपासना केली जाते, विघ्नांचा नाश होण्याकरता गणेशाची उपासना केली जाते, परंतु मनाला शक्ती प्राप्त होण्याकरता कोणत्या बर देवतेची उपासना करावी लागेल? खरोखर हे आपलं मन कधी गत इतिहासाच्या घटनांच्या चिंतनामध्ये रममाण होतं, कधी वर्तमान समयाची मौज आनंद लुटण्यामध्ये रममाण होतं, तर कधी भविष्याच्या चिंतांनी ते काळवंडलं जातं किंवा चिंतायुक्त होतं। आणि अशा वेळेला या मनाला एक बलाची अर्थात शक्तीची आवश्यकता असते। आजपर्यंत अनेक कवींनी, लेखकांनी, विचारवंतांनी या मनरूपी समुद्राचा अंत शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु प्रयत्न प्रयत्नच राहिला आणि म्हणावी तितकी सफलता त्यामध्ये काही प्राप्त झाली नाही। आपण शब्द तर ऐकत आलो, मनोदेवता, मनोगत, मनोविचार, मानसिक अवस्था अशा पण मनाशी संबंधित शब्द ऐकत आलो, परंतु हे मन एक सूक्ष्म आणि प्रचंड ऊर्जा भरलेली एक चैतन्य अविनाशी शक्ती आहे। आज मानवाचं मन अनेक जन्म घेता घेता चंचल, अशांत, दुखी झालेलं आहे आणि पुन्हा मनशक्ती वाढवण्याचा आपल्या सर्वांना खूप प्रयत्न करायचा आहे। म्हटलं जातं, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती। का बरं आपण नतमस्तक होतो आणि का बरं देवतांसमोर आपले हात जोडले जातात? तर देवतांच्या मध्ये त्यांची जी मनसा होती ती अतिशय शक्तिशाली, पवित्र आणि निर्विकारी होती। आपण पाहतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं हे सूक्ष्म मन, चैतन्य मन सदोदित कार्यरत असतं। शरीराला कार्याचा, काम करण्याचा थकवा येईल, पण मन मात्र झोपेमध्ये सुद्धा काम करतं आणि म्हणूनच आपल्याला अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात। मन काही जड नाहीये, परंतु मन चैतन्य आहे आणि म्हणून मनाचं दमन न करता आपल्याला आपल्या मनाला सुमन बनवायचंय। गुलाबाच्या फुललेल्या फुलाप्रमाणे टवटवीत बनवायचंय की ज्याच्यामुळं आपलं संपूर्ण चित्त हे प्रसन्न चित्त राहील। आज मन निर्बल, बुद्धी हतबल आणि हृदय दुर्बल झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मनाची शक्ती कमी झाल्यामुळं अनेक मानसिक आणि शारीरिक आजार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत। म्हटलं जातं, मनचिंती ते वैरीन चिंती। किती मनामध्ये प्रचंड शक्ती आहे, अणुसारखी ओत प्रेत ऊर्जा त्या सूक्ष्म मनामध्ये, छोट्याशा मनामध्ये भरलेली आहे। एखादा व्यासपीठावर कार्यक्रम असला की सूत्र संचालन करणारा कार्यकर्ता म्हणतो की आजचे पाहुणे आपलं मनोगत व्यक्त करतील. म्हणजे भाषण ही एक वेगळी गोष्ट आहे, मनोगत ही एक वेगळी गोष्ट आहे. अनेक कवींनी, लेखकांनी, विचारवंतांनी या मनावर कविता रचलेल्या आहेत, त्याच्या परिभाषा मांडलेल्या आहेत आणि समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये संपूर्ण उपदेश हा मानवाच्या मनालाच केलेला आहे. मनुष्य या शब्दाचा अर्थच आहे की ज्याच्यामध्ये मन धारण झालेलं आहे. आणि म्हणून आज मनशक्ती वाढवण्याकरता, मनोबल प्राप्त होण्याकरता आजचे मनुष्य अनेक प्रकारच्या साधना, अनेक प्रकारच्या प्रार्थना आणि हटयोग करतात. परंतु विवेक हे सत्य कबूल करायला लावतो की जे मन चैतन्य आहे त्याला आपण हट्टाने कसं एकाग्र करणार. तो काही प्रेशर कुकर नाहीये की आपण त्याची वाफ ही दाबून ठेवली आणि ठराविक वेळांनी ती उफाळून आली. परंतु हे जे मन आहे, जे सदोदित सदैव आपल्याला साथ देत असतं, हे मन आपल्या मनाला निक्षून सांगत असतं योग्य काय, अयोग्य काय, उचित काय, अनुचित काय, कल्याण काय, अकल्याण काय. कधी कधी आपण असं सहज म्हणतो की माझं एक मन म्हणतंय कर आणि एक मन म्हणतंय करू नको. म्हणजे आपल्याला दोन मन आहेत का? नाही नाही, आपल्याला मन एकच आहे. पण आपल्या मनाच्या त्या दोन अवस्था असतात. कधी कधी आपण द्विधा अवस्थेमध्ये सापडतो आणि मन विचार तर करतं पण बुद्धी निर्णय घेत नाही. कारण मन आणि बुद्धी ह्या दोघांचा जर सुंदर सुरेख संगम झाला तर प्रत्येक कर्म श्रेष्ठ होतं. समर्थ रामदासांनी आपल्या श्लोकाची पहिली सुरुवातच अशी केलेली आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. म्हणजे मनाला त्यांनी सज्जन म्हटले. सज्जन म्हणण्याचं कारण की जर एखाद्या व्यक्तीला सतत आपण रागवत राहिलो किंवा तू वाईट आहेस, तू वाईट आहेस, तू लायक नाहीस, तू लायक नाहीस, असंच जर आपण सतत त्याच्यावर प्रेशर आणलं किंवा असंच जर आपण त्याच्या मनावर बिंबवलं तर त्याच्यामध्ये कदापि सुधारणा होत नाही. परंतु त्या मनाला वळण लावण्याकरता आपण जर सुंदर सुंदर श्रेष्ठ विचार दिले, पवित्र विचार दिले, तर आपापच त्या मनाला एक ट्रेनिंग मिळत. जसं आजकालच्या दुनियेमध्ये प्रत्येक गोष्टीचा कोर्स आहे, डिप्लोमाज आहेत, ट्रेनिंग आहे, तसं आपल्या मनाला सुद्धा एक ट्रेनिंग पाहिजे, एक लेसन पाहिजे, एक विधी पाहिजे की ज्याच्या आधारावर पहिल्यांदा आपलं मनोपरिवर्तन होईल. आणि हे मनोपरिवर्तन करण्याकरता प्रथम आपण राजयोगाचा अभ्यास केला पाहिजे. कारण राजयोगामध्ये हा विचार आपल्याला दिला जातो, हे सत्य आपल्याला सांगितलं जातं की हे मन एक राजाप्रमाणे आहे. आणि मनरूपी राजा कर्म इंद्रियारूपी प्रजेला जलद ताब्यात घेतो. कर्म इंद्रियारूपी प्रजेवर तो आपली सत्ता गाजवतो, हुकमत गाजवतो, तरच आपली कर्म ही श्रेष्ठ होतात. जसा आपण आपला इतिहास पाहिलेला आहे की अनेक राजांच्याकडे राज्य होतं, वैभव आणि सत्ताही होती, पण कोणत्या तरी गोष्टीच्या अधीन झाल्यामुळं, कुठे नशेच्या अधीन झाल्यामुळं, एखाद्या नाचगाण्याच्या अधीन झाल्यामुळं त्यांचं राज्यावरचं लक्ष उधळलं गेलं आणि परकीय राजानं साऱ्या करून त्या राजाला बंदिस्त केलं, म्हणजे त्याला आपलं स्वतःचं राज्य गमवावं लागलं. अशाच पद्धतीनं आपला मनरूपी राजा स्वराज्य अधिकारी बनण्याच्या ऐवजी तो जर इंद्रियांच्या अधीन झाला, तो प्रजेच्या अधीन झाला, तर त्याची सत्ता हळूहळू संपुष्टामध्ये येते आणि आपलं जीवन शक्तिवान शक्तिशाली बनण्याच्या ऐवजी आपण या इंद्रियांचे गुलाम होतो. म्हणूनच म्हटलं जातं, मन जीते जीत है, मनसे हारे हार है. एखाद्या मनुष्याकडं सर्व काही आहे, पण त्याचं मनोबल खचलं गेलं, त्याचं मनोधैर्य समाप्त झालं, त्याच्या मनाची धैर्यता समाप्त झाली, तर तो मनुष्य कधीही जीवनामध्ये काही श्रेष्ठ कार्य करू शकत नाही, किंवा लक्ष्य पूर्ती करता तो कधीही उत्तेजित होत नाही, किंवा पावलं सुद्धा पुढे टाकू शकत नाही, कारण त्याचं मन हे खचलेलं आहे, पिचलेलं आहे, किंवा ते हीन प्रकारचे विचार करत आहे. म्हणून जसं शरीराला आपण कॅप्सूल देतो, इंजेक्शन देतो, काही ट्रीटमेंट देतो, ऑक्सिजन देतो, आणि ते सुदृढ होण्याकरता, निरोगी बनण्याकरता आपण टॉनिक्स देतो, तसं मनाचा ऑक्सिजन म्हणजे ईश्वर चिंतन आहे. कारण या चिंतनानं चिंता समाप्त होतात, कारण मनाला चिंताही करायची सवय आहे आणि चिंतनही करायची सवय आहे. म्हणून राजयोगामध्ये सांगितलं जातं की चिंता सोडा आणि प्रभू चिंतन करा. परंतु म्हणतात ना की सुंभ जळला तरी पीळ जळत नाही, तसं मनाला ज्या सवयी लागलेल्या आहेत, पुन्हा पुन्हा मन त्याच गोष्टीवर केंद्रित होतं. म्हटलं जातं, मन चंगा तो कठवती मे गंगा. आपण चारिधामाची यात्रा केली, सर्व तीर्थयात्रा पार पाडल्या, तरी सुद्धा जोपर्यंत आपण मानसिक पवित्रता धारण करत नाही, मनसा पवित्रता धारण करत नाही, तोपर्यंत त्या चारिधामेच्या यात्रेचं पुण्य सुद्धा आपल्या पदरी पडणार नाही. आणि ही आपली मानसिक पवित्रता, ही आपली मनसा शुद्धता, ही फक्त राजयोगामध्ये शिकवली जाते. गीतेमध्ये मुख्य मंत्र दिलेला आहे, मन मना भव. कधीही असं म्हटलं नाही तंतना भव, धन धना भव, परंतु नावच दिलेलं आहे मन मना भव. ज्या वेळेला युद्धाच्या रणभूमीवर अर्जुन मोहग्रस्त झाला, तो आपल्या शौर्याला विसरला, त्याचा वीररस संपुष्टामध्ये आला आणि तो एकदम ते संपूर्ण अक्षौणी सेना पाहून तो गोंधळला गेला आणि त्यांनी भगवंताला प्रश्न विचारला की भगवंता, हे कर्म मी कसं करू? आणि त्याची जी गोंधळलेली स्थिती होती, त्याला पूर्ववत ठीक करण्याकरता परमात्म्यांनी एकच साधन सांगितलं की अभ्यास आणि वैराग्य. जोपर्यंत आमच्या मनाला आपण काही अभ्यास देत नाही तोपर्यंत ते मन म्हणजे खाली मन आणि शैतानाचं घर अशी त्याची परिस्थिती असते. म्हणून त्या मनाला आपण प्रथम काहीतरी अभ्यास देणं जरुरी आहे आणि हा अभ्यास म्हणजे त्या मनाचा एक सात्विक आणि शक्तिशाली खुराक आहे.
Hi. दररोज सकाळी ईटीव्ही वर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवनमूल्य आणि रविवारी भरपूर मनोरंजन दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन प्रस्तुती ब्रह्माकुमारी।